नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं नेताजींच्या जन्मस्थानी ओदिशातल्या कटक इथं 3 दिवसांचा उत्सव आयोजित केला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे. कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी के राव याच्यासह 6 जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं खंडणी प्रकरणी अटक केली आहे. एका हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन 2.5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केला आहे. 19 वर्षांखालच्या महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं सुरू झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 118 धावा केल्या. श्रीलंकेला 20 षटकात 9 गडी गमावून फक्त 58 धावाच करता आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 115 अंकांची वाढ झाली आणि तो 76,520 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 50 अंकांची वाढ झाली आणि तो 23,205 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.